चीनीमंडी.com पॉडकास्ट।
शेतकऱ्यांनी आपले उत्पन्न दुप्पट करण्यासाठी वापरली ही अनोखी पद्धत। उत्तर प्रदेशातील मुरादाबाद मध्ये एका शेतकऱ्याने आपले उत्पन्न दुप्पट करण्यासाठी कोरोना महामारीच्या दरम्यान एक अनोखी पद्धत वापरलेली आहे। इंद्रपाल यांनी अतिरिक्त उत्पन्न घेण्याच्या उद्देशाने आपल्या शेत जमिनीत ऊसाबरोबरच मिरचीची रोपेही लावलेली आहेत। कोविड-19 प्रकोपादरम्यान ही पद्धत त्यांना आर्थिक संकटाशी निपटण्यासाठी मदत करत आहे। इंद्रपाल मुरादाबादचे बिलारी तहसीलच्या धर्मापूर गावातील आहेत। लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर खूप मोठा परिणाम झालेला आहे।